आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात 100 पार केलेल्या मतदारांची संख्या 47,000 वर. रेल्वे तिकीट आरक्षणाचे नवे नियम आजपासून लागू. आज लक्ष्मीपूजन, शेअर बाजारात होणार मुहूर्ताचे सौदे आणि प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे अध्यक्ष डॉ बिबेक देबरॉय यांचं निधन. राज्यात येत्या 20 तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 9,70,25,119 मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येईल. यात 18 ते 19 वयोगटातले 22,22,704 तर वयाची 100 वर्ष पूर्ण झालेले 47,392 मतदार आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं ही माहिती दिली. राज्यातल्या एकूण मतदारांमध्ये 5,22,739 पुरुष, 4,69,96,279 महिला तर 6,101 तृतीयपंथी मतदार आहेत. राज्यात मतदानासाठी एकूण 1,186 मतदान केंद्र उभारली जाणार आहेत. यापैकी शहरी भागात 42,604 तर ग्रामीण भागात 57,582 केंद्र असतील. विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या कामांना राज्यात वेग आलाय. पालघर जिल्ह्यातल्या डहाणू या अनुसूचित जमातींसाठी राखीव मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून अजय कटेसरिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात सर्व 7 विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणूक निपक्षपाती, निर्भय आणि शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी आयोगाला सहकार्य करावं असं आवाहन निवडणूक निरीक्षकांनी राजकीय पक्षांना केलं आहे. यवतमाळमध्ये महसूल भवन इथं निरीक्षकांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. याचवेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व निरीक्षकांना जिल्ह्याची माहिती तसंच निवडणूक विषयक तयारीची माहिती दिली. त्यानंतर निरीक्षकांनी निवडणूक विषयक कामकाजाचा सर्व जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र, मनुष्यबळ, वाहन व्यवस्था, पोस्टल बॅलेट, साहित्य वाटप, कर्मचारी अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण, मतदार जनजागृती आदींचा आढावा त्यांनी घेतला. पुणे जिल्ह्यात विधानसभा निवडणूक आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली असून जिल्हा प्रशासनानं नेमलेल्या स्थिर आणि भरारी पथकांनी तसंच उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी आतापर्यंत 14,57,00,000 रुपये मूल्याचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात 9 कोटी रुपयांची रोख रक्कम, 1,82,00,000 रुपये मूल्याच्या मद्याचा समावेश आहे. सुमारे 23 लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थही आढळले असून सुमारे 18,12,000 रुपये किमतीची चांदी जप्त करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त आचारसंहिता भंगाच्या 489 तक्रारीही नोंदवण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली. खेड शिवापूर, खेड आळंदी, मावळ, हडपसर, शिरूर, दौंड, भोसरी, चिंचवड, जुन्नर, कोथरूड, कसबापेठ, पुरंदर, शिवाजीनगर आणि वडगाव शेरी या मतदारसंघांमध्ये विविध ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू असून बड्या नेत्यांच्या सभा राज्यात विविध ठिकाणी होणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात माळशिरस, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, सोलापूर शहर उत्तर, शहर मध्य आणि पंढरपूर मंगळवेढा या 6 विधानसभा मतदारसंघात भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी 5 नोव्हेंबरनंतर भाजपा नेत्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, हैदराबादच्या माधवी लता यांच्या जाहीर सभा सोलापूर शहरात होणार आहेत. याशिवाय पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस या मतदारसंघांसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा नियोजित आहे. शिवसेना शिंदे गटाचे मुंबईतले माहीमचे उमेदवार सदा सरवणकर यांनी आपण निवडणूक लढवण्यावर ठाम असून कदापि माघार घेणार नाही असं आज पुन्हा म्हटलंय. ते आज पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी माहीम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला असून भारतीय जनता पक्षानं त्यांना पाठिंबा दिलाय. यासंदर्भात वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा आपण प्रयत्न केला मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही असं सरवणकर यांनी सांगितलं. श्रोतेहो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं 18 विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या यूट्यूब वाहिनीवरून प्रसारित केला जातोय. या कार्यक्रमात आज नांदेड जिल्ह्यातल्या मतदारसंघाचा आढावा आपल्याला ऐकता येईल. रेल्वे तिकीट आरक्षणाचे नवे नियम आजपासून लागू झाले. रेल्वेनं याआधी असलेल्या 120 दिवसांच्या आरक्षण कालावधीत कपात करून तो 60 दिवसांवर आणलाय. मात्र 31 ऑक्टोबरपर्यंत झालेली आरक्षणं कायम राहतील अशी माहिती रेल्वेनं दिली आहे. 60 दिवसांच्या आरक्षण कालावधीमुळे तिकीटांच्या उपलब्धतेच्या शक्यता वाढून त्याचा प्रवाशांना थेट लाभ मिळेल असं रेल्वे प्रशासनानं म्हटलंय. 61 दिवस ते 120 दिवसांच्या कालावधीसाठी केलेलं तिकीट आरक्षण प्रवाशांकडून रद्द करायचं प्रमाण 21% इतकं होतं अशी माहिती रेल्वेनं दिली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. दीपावलीच्या प्रकाशपर्वानिमित्त राज्यात सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. घरोघरी आकाशकंदील, पणत्या, विजेच्या दिव्यांची आकर्षक रोषणाई, रांगोळ्या, याबरोबरीनंच आप्तजनांच्या भेटीगाठी फराळाच्या पदार्थांची मेजवानी, असं चैतन्याचं वातावरण आहे. राज्यात आज संध्याकाळी लक्ष्मीपूजन होणार असून त्यासाठी झेंडूच्या फुलांनी आणि तोरणांनी बाजारपेठा सजल्यात. दिवाळीनिमित्त अनेक सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजनही ठिकठिकाणी केलं जात आहे. मुंबई पुण्यासह सर्व शहरांमध्ये दिवाळी पहाट कार्यक्रमांची रेलचेल आहे. अनेक सामाजिक संस्थांमार्फत अन्नदान, वस्त्रदान असे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत. अनेक ठिकाणी रंगावली प्रदर्शनंही भरली आहेत. मुंबईत राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजारात आज लक्ष्मीपूजनानिमित्त सुट्टी आहे. मात्र व्यापाऱ्यांचं नववर्ष विक्रम संवत 2081 प्रारंभानिमित्त आज मुहूर्ताचे सौदे होतील. आज संध्याकाळी 5:45 या दरम्यान आरंभपूर्व तर संध्याकाळी 6-7 या वेळेत मुहूर्ताची सत्रं होतील. ठाणे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे आणि राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना केंद्रीय गृहमंत्रालयाचं केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झालं. डोंबिवलीतल्या मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अपहरण प्रकरणावर अत्यंत कमी वेळात केलेल्या यशस्वी कारवाईबाबत बागडे यांना, तर जुलै 2023 पुण्याच्या कोंढवा पोलीस ठाण्यात कार्यरत असताना मोठा दहशतवादी हल्ल्याचा कट उघडकीला आणल्याबद्दल पाटील यांना पदक देऊन गौरवलं जाणार आहे. प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर बिबेक देबरॉय यांचं काल नवी दिल्लीत निधन झालं. ते 69 वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे कालच त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात भरती केलं होतं. देबरॉय पूर्वी नीती आयोगाचे सदस्य होते, तसंच अर्थमंत्रालयाच्या पायाभूत सुविधा आणि वित्तपुरवठाविषयक तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष होते. 2015 त्यांना पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं होतं. पुण्यातल्या गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सचे ते काही काळ कुलपती होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बिबेक देबरॉय यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलंय. देबरॉय थोर विचारवंत आणि अभ्यासक होते, तसंच युवकांच्या दृष्टिकोनातून त्यांनी भारतीय संस्कृतीचं आकलन मांडलं, असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलंय. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या कसोटी क्रिकेट मालिकेतला तिसरा आणि अखेरचा सामना आजपासून मुंबईत वानखेडे मैदानात सुरू झाला. या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडनं पहिली फलंदाजी घेतली. सकाळच्या पहिल्या सत्रात भारतानं न्यूझीलंडच्या सलामवीरांसह 3 गडी बाद केले. त्यानंतर यंग विल आणि डॅरिल मिचल यांनी अर्धशतकी भागीदारी करत न्यूझीलंडचा डाव सावरला. त्यानंतर दुसऱ्या सत्रातही भारतानं न्यूझीलंडचे 3 गडी बाद केले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा पहिल्या डावात न्यूझीलंडच्या 8 बाद 218 धावा झाल्या होत्या. या मालिकेतले पहिले दोन्ही सामने जिंकून न्यूझीलंड 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीगच्या येत्या 2025 हंगामासाठी पुन्हा एकदा हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती झाली आहे. 2024 आयपीएल हंगामासाठी रोहित शर्माच्या जागी त्याला कर्णधारपद दिलं होतं. याआधी मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधित्व केलेल्या हार्दिकनं मधल्या काळात गुजरात टायटन्सचा कर्णधार म्हणूनही प्रभावी कामगिरी केली होती. तर रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सनं 5 आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे. हवामान. मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यानंतर हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात काल संध्याकाळी तर सांगली जिल्ह्यातल्या मिरज, तासगाव, कवठे महाकाळ, आटपाडी आणि पलूस तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी आज सकाळी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही बाजारपेठेवर विपरीत परिणाम होऊ शकतो अशी चिंता निर्माण झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात 100 पार केलेल्या मतदारांची संख्या 47,000 वर. रेल्वे तिकीट आरक्षणाचे नवे नियम आजपासून लागू. आज लक्ष्मीपूजन, शेअर बाजारात होणार मुहूर्ताचे सौदे. आणि प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर बिबेक देबरॉय यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.